कसं काय बरं आहे. मराठी भाषेत या भाषेतल्या जातकुळीला न शोभणारे असे काही जे शब्द आहेत त्यात बरे हा एक शब्द आहे. एरवी ठणठणीत प्रकृती असलेल्या या भाषेत हा असा पंडुरोगी शब्द कसा आला देव जाणे. या शब्दाला कसलीच चव नाही, कळा नाही, निश्चितार्थ नाही. काही मंडळींची नावे जशी कुठल्याही कमिटीवर आढळतात आणि ह्या येरूने आयुष्यात नक्की असा कुठे उच्चांक गाठला आहे हे कोडे शिल्लकच राहते, त्याचप्रमाणे हा शब्द असंख्य ठिकाणी कोटातून अचानक निघणाऱ्या झुरळासारखा डोकावतो. येरूला अत्यंत बावळट का होईना पण व्यक्तिमत्व आहे. येरू म्हटले की कान चेपून वाकडी तिकडी टोपी घातलेला, जगदात्म्यासारखा अंगाबाहेर दशांगुळे लोंबणारा कोट घातलेला, धोत्राचा हातरुमालासारखा उपयोग करणारा असा इसम चटकन आपल्या डोळ्यापुढे उभा राहतो. परंतु बरे, बरा, बरी ह्या शब्दाने डोळ्यांपुढे निश्चित असे काहीच उभे राहत नाही. साऱ्या व्यवहारात कसं काय ह्यासारखा निरर्थक प्रश्न आणि बरं आहे ह्यासारखे निरर्थक उत्तर नसेल. मला वाटते हा शब्दप्रयोग आपण अलीकडे आणला. इतिहासात कुणी कोणाला कसं काय असे विचारल्याचा पुरावा नाही. पौरसाने सिकंदराला कसं काय म्हणून विचारलं नाही आणि शिवाजी महाराजांनी अफजुल खानाला काय खान साहेब कसं काय म्हटल्याचे ऐकिवात नाही. मग हा वाक्प्रचार आला कुठून? मला वाटतं हा शिष्टाचाराचा नमुना आपण टोपीकरांकडून उचलला. इंग्रज हे शिष्टाचाराबद्दल प्रसिद्ध. धुक्याने बरबटलेल्या सकाळी देखील एक इंग्रज दुसऱ्या इंग्रजाला गुड मॉर्निंग म्हणून ठकवीत असतो. त्याच परंपरेतून हे हाऊ डू यू डू मधून कसं कायचं पिल्लू बाहेर पडलं असावं असा एक आमचा नम्र अंदाज आहे. आता समाजात ज्याप्रमाणे काही रूढी आहेत त्याप्रमाणे त्या रूढींभोवती विशिष्ट शब्दप्रयोगांची मजेदार भूलभुलावणी असते. इथे सारे शब्द निराळीत सोंगे काढून येतात. उदाहरणार्थ लग्नाचीच परिभाषा घ्या, मुलगी पाहण्यापूर्वीची भाषा तपासा. मध्यस्थ सांगत येतो मुलगी नाकीडोळी नीटस आहे, यातला गर्भितार्थ तिचा वर्ण काळा आहे. घरकामाला चांगली याचा अर्थ शिक्षणाची गाडी जेमतेम 3-4 इयत्तांपर्यंत रेटली आहे असा घ्यायचा असतो. स्वभावाने फार सालस याचा अर्थ रूपाने बेताची. घराणे सुसंस्कृत याचा अर्थ हुंड्यावरची शून्ये कमी करायची. लहानपणी निबंधावर मास्तर बरा असा शेरा देत असत, ह्याचा अर्थ वाईट नाही आणि चांगलाही नाही असा नकारार्थी असे. मुलगी बरी आहे किंवा मुलगा बरा आहे म्हणजे कंडम नाही एवढेच. ह्याशिवाय आजारी माणसाला वाताचा जोर यावा त्याप्रमाणे या वरवर दुबळ्या वाटणाऱ्या शब्दाला कधी कधी भलताच जोर येतो. नुसते पाहून घेईन ह्याऐवजी बरं आहे पाहून घेईन हे वाक्य स्वतःशीच मोठ्याने म्हणून पहा, म्हणजे इथे ह्या बरं आहेला कसा जोर चढला आहे ते दिसेल. बरं आहे बच्चमजी इथे तर अंगात आल्यासारखे ह्या शब्दाला अवसान येते. त्याऐवजी छान आहे पाहून घेईन, चांगले आहे पाहून घेईन हे शब्दप्रयोग परिणामकारक ठरत नाहीत. म्हणजे आतल्या गाठीची माणसे एकदम कधी कधी आपले दुष्ट स्वरूप दाखवतात तसा हा बरं आहे हा एरवीचा खालमुंड्या शब्द एकदम उलटतो. ह्या बरं आहे शब्दाला व्यवहारात मात्र ऐनवेळी मदतीला धावून यायची अत्यंत विसंवादी सवय आहे. बरं आहे ह्याला केवळ अवगुणच चिकटलेले नाहीत. नको असलेल्या माणसाच्या बाबतीत कोटाला लोंबणारे सूत जसे आपण चिमटीत धरून उडवतो त्याप्रमाणे बरं आहे हे समारोपादाखल दोन शब्द अगदी वेळेवर कामाला येतात. प्रतिपक्षी कितीही बोलण्याच्या रंगात आलेला असो, नुसतं बरं आहे एवढीशी टाचणी त्याच्या शब्दफुग्याला पार चेपून लोळा गोळा करून टाकते. त्याचा अवसानयुक्त चेहरा अगदी वालटी उडवलेल्या स्टेपनीसारखा सपाट होतो. अशा वेळी या शब्दाच्या आत दडलेले चावट सामर्थ्य आपल्या ध्यानात येते. म्हणून दक्षतेने या बरं आहेला मला संग्रही ठेवावा लागतोय. बरं आहे